नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरती वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरा देता. शिक्षणिक वर्ष 2024-25 सावन तिसरी आणि 26 वर्गाखातीर नव्या आणि आकर्षक अभ्यासाच्या पुस्तकांची सुरुवात जातली. पाठ्यपुस्तक तयार करपाचे काम निमाण्या पावण्यार आसा आणि तिसरी आणि 26 खातीर 9 पाठ्यपुस्तकां पहिलीच उपलब्ध असतात अशी माहिती शिक्षण मंत्रालयान दिल्या. उरिल्ली 8 बेगीन उपलब्ध जातली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी राष्ट्रीय शिक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तक तयार करपाच्या प्रगतीचो सविस्तर नियाळ घेतलो. ह्या वेळार ताणी शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव आणि एनसीईआरटी संचालक आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वांगडा ही चर्चा केली. शिकप आनंददायक आणि ताणमुक्त करपाखातीर परवडपी उच्च दर्जाची पाठ्यपुस्तकां दिवपाचो राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हेत असा असे मंत्रालयान सांगले. नवे शिक्षणिक धोरण 2020 आणि शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या तरतुदी पाळपाखातीर एनसीईआरटी पहिली ते 12 वर्गांखातीर नवी पुस्तका तयार करता. आतंकवाद खंयच्या स्वरूपाचो असलो तरी ताचे समर्थन करू नजो आणि ताका माफूय करू नजो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. आतंकवाद्यांक सुरक्षित आश्रय दिवपी आणि माफ करपी देशाक एकटेच दवरूंक जाय असे ताणी मुखार सांगले. कझाकस्तानातल्या अस्तानात सुरू आशिल्ल्या एससीओ शिखर परिषदेत विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी हे प्रधानमंत्र्यांचे विचार मांडले. फाटल्या काय महिन्यासावन गोयात डेंग्यूचे दुयेती वाढत असतात तेच प्रमाण आता केंद्र सरकारान महाराष्ट्रात झिका व्हायरसाचे दुयेती वाढत आशिल्ल्यान सगळ्या राज्यांक सादूरतायेची शिटकावणी जारी केल्या. पूण गोयात अजून झिका संसर्ग जावं ना अशी माहिती भलायकी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या. केंद्रान जारी केल्ल्या अधिसुचोवणेप्रमाण सध्या पुण्यात आणि महाराष्ट्रातल्या हेर वाठारांनी झिकाचे दुयेती वाढत असतात. झिकाचो परिणाम गुरवार बायलेच्या गर्भातल्या भुरग्याक जावं येता. देखून सगळ्या राज्यांनी झिकाची लागण जाल्ल्या गुरवार आवयच्या अर्भकांचे स्क्रीनिंग करचे, तांचेर नदर दवरची, लोकांमध्ये भय पातळचो न्हय म्हणून जागृताय करची अशें सांगला. जळार चाबल्यार हो व्हायरस संसर्ग जाता देखून निवासी वाठारांनी, शाळांनी, बांधकाम सुवातांनी आणि कार्यालयांनी आणि हेर भौशीक सुवातांचेर जळारांचे प्रजनन जावचे न्हय हे खातीर उपाय येवजण्यांवरवी भलायकी खाते यत्न करीत असा. उत्तर गोय जिल्हाधिकाऱ्यांनी पणजी महापालिका वाठारात 2-चाकी आणि 4-चाकी वाहनांखातीर पे पार्किंग वाठार अधिसूचित केल्यात. मिरामार सर्कल हांगा सुलभ शौचालया लागसार मिरामार बीच, मारुती देवळा लागसार फार्मसी कॉलेजी लागसार, सांतिनेज चर्च ते थॉमस गॅरेजी लागसार साकवा मेरेन, महात्मा गांधी मार्ग आणि वासुदेव धेंपो मार्ग, सांतिनेज सिमेत्री ते मधुबन इमारती लागसारच्या हायमास्ट मेरेन, डॉक्टर दादा वैद्य मार्ग, डॉक्टर ब्रगांझा पेरेरा मार्ग, नगरपालिका क्वार्टर्स ते कला अकादमी डीबी मार्ग आणि गामा पिंटो मार्ग, नगरपालिका क्वार्टर्स ते हॉटेल पलासिओ हांगा पे पार्किंग जागे अधिसूचित केल्यात. पार्किंग फी घेवपी मनशांनी पणजी महापालिकेन सुचयल्लो युनिफॉर्म घालप, वळखपत्र लागी बाळगोवप आणि पार्किंग फी दरपत्रक बाळगोवपाक जाय. नो पार्किंग वाठार अधिसूचित करतना उत्तर गोय जिल्हो न्यायदंडाधिकाऱ्यान बार्देश म्हालातल्या शिवोले मारना पंचायत वाठारात अनिल थळी हांचे घर ते आजोबा देवळा लागसारच्या रस्त्याच्या दोनूय वटेन, होली क्रॉस चॅपल ते ग्लेना मदेराच्या घरामेरेन, सावियो मदेराच्या घरासावून 150 मीटर मेरेन जोड रस्त्याच्या दोनूय वटेन आणि 3 माड रेस्टॉरंट ते रामदास स्वामी मठामेरेन रस्त्याच्या दोनूय वटेन सगळ्या तरेच्या वाहनांखातीर नो पार्किंग विभाग अधिसूचित केला. आधार कार्डाची माहिती रेशन कार्डाक जोडपाक 30 सप्टेंबर 2024 मेरेन मुजत वाढयल्या. नागरी पुरवण आणि गिरायक व्यवहार खात्यान आधार कार्ड रेशन कार्डाक लिंक करून आशिल्ल्या सगळ्या पात्र रेशन कार्ड धारकांनी 30 सप्टेंबर मेरेन आपले आधार कार्ड रेशन कार्डाक जोडपाखातीर संबंधित तालुका नागरी पुरवण आणि गिरायक व्यवहार खात्याच्या कचेरीत संपर्क करपाची विनंती केल्या. 30 सप्टेंबर 2024 मेरेन आपले आधार कार्ड रेशन कार्डाक जोडून नाशिल्ल्यांची नावं रेशन कार्ड डेटातल्यान तात्पुरती रद्द करपात येतली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.